नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सत्कार मुखेल खबरो। परराष्ट्र मंत्रालयान जारी केलो गोय दमण आणि दिवा खातीर रद्दीकरण आदेश। गोय शालांत मंडळाची बारावीची पूर्वण परीक्षा 16 मे सावन। फामाद मनोविश्लेषक आणि साहित्यकार सुधीर कक्कर हांका मरण। आज हनुमान जन्मोत्सवाची परब व्हडा भक्तीभावान मनयली, तशेंच आज संवसारीक पुस्तक दीस मनयलो। आता पुराय खबरो। एका महत्वपूर्ण हालचालीत परराष्ट्र मंत्रालयान पासपोर्ट कार्यालयाक गोय दमण आणि दिवाच्या व्यक्तींक रद्दीकरण आदेश जारी करपाचे निर्देश जारी केल्यात। जांचे पोर्तुगीज नागरिकत्व घेतल्या उपरांत भारतीय पासपोर्ट रद्द झाले। पोर्तुगीज राष्ट्रीयत्व कायद्याप्रमाण पोर्तुगीज राष्ट्रीयत्व प्राप्त केल्या भारताचे आदले पोर्तुगीज प्रदेश म्हणजे गोवा दमण आणि दीव मधल्या भारतीय नागरिकांच्या बाबतीत आत्मसमर्पण प्रमाणपत्राच्या फटीच्या पर्यायी दस्तावेज म्हणून गृह मंत्रालयान रद्दीकरण प्रमाणपत्र स्वीकारपाचो निर्णय घेतला। आणि जांका आरपीओ म्हणजे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालया वतीन सरेंडर प्रमाणपत्र वाट्याचे रिव्होकेशन ऑर्डर जारी केल्यात। ह्या निर्णयाक लागून पासपोर्ट गरजेप्रमाण ओव्हरसीज सिटीजनशीप ऑफ इंडिया म्हणजे ओसीआय अर्ज करपाक अपात्र ठरिल्ल्या खूप जणांक थाकाय मेळटली। ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड मेळोवपा खातीर सरेंडर प्रमाणपत्राच्या बदल्यात निरस्तीकरण प्रमाणपत्राबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे परिपत्रक वैध दस्तावेज आशिल्ल्याचे म्हणिल्ल्यान गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां की हाका लागून हजारांनी गोयकारांक थाकाय मेळटली। गोयातल्या लोकांक ही एक व्हड बातमी आसा अशें सावंत हांणी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सार एका पोस्टात म्हळां। हजारांनी गोयकारांक आनी त्यांच्या कुटुंबियांक थाकाय दिवपी राज्य सरकारची विनवणी मान्य केल्ल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे उपकार मानल्यात। गोय शालांत मंडळाची बारावीची पूर्वण परीक्षा 16 मे सावन सुरू जातली अशें मंडळान कळीत केला। 23 एप्रिलाक 12 मार्च 2024 परीक्षा निकाल जाहीर झाला। ह्या परीक्षेत उणे गुण पडिल्ल्यांक व काय विषयांनी नापास जाल्ल्यांक पुरवणी परीक्षा दिवपाची संद मेळटा। मजगती परीक्षेत उणे गुण मेळिल्ल्यांक त्यांची फेरमलावणी व फेरतपासणी करपाक 26 एप्रील मेरेन अर्ज करू येता असे शालांत मंडळान कळीत केला। गुणपत्रिकेत कसले चुको आसात जाल्यार लेगीत विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयामार्फत गोय बोर्डाकडेन संपर्क साधचो असे ह्या विषयीच्या खबरेत म्हळां। विद्यार्थ्यांनी व पालकांनी थेट परवरे बोर्डाच्या कार्यालयात येऊचे न्हय असे गोय शालांत मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक हांणी मागला। संवसारातल्या उत्कृष्ट 25 बुद्धिमान व्यक्तीपैकी एक म्हणून नामना आशिल्ले फामाद मनोविश्लेषक तसेच साहित्यकार सुधीर कक्कर हे वयाच्या 86 वर्सा संवसाराक अंतरले। बाणावली हांगा रावपी मूळ नैनिताल हांगाचे कक्कर 1938 वर्सा जन्मल्ले आणि 12 वर्सां आदी ताणी गोयात रावपाचे पसंत केले। कांय वर्सां आदी काकरा दुयेसान तांकां दुयेंत केले, तरी निम्न खीण म्हणसर हासतमुख आशिल्ले कक्कर जण एकल्याच्या काळजात रिकपी मनीस आशिले असे मत त्यांचे लागीचे इश्ट आणि फामाद चित्रकार सुबोध केरकार हांणी उक्तायला। 1958 वर्सा गुजरात विद्यापीठातल्यान मेकॅनिकल इंजिनियर म्हणून पदवी घेतिल्ले सुधीर कक्कर आणि 1964 वर्सा जर्मनीतल्या मॅनहेम विद्यापीठात बिझनेस मॅनेजमेंटाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलो। उपरांत व्हिएन्ना विद्यापीठातली त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली। 1971 वर्सा फ्रँकफर्ट विद्यापीठातल्यान सिगमंड फ्रॉयड केंद्रातल्यान ताणी मनोविश्लेषणाचो अभ्यासक्रम पुराय केलो। 1975 वर्सा कक्कर भारतात परतले आणि नवी दिल्लीत ताणी मनोविश्लेषक म्हणून आपले कार्य सुरू केले। 1976 ते 1977 वर्सा तांकां दिल्लीच्या आयआयटीच्या समाजशास्त्र विभागाचे मुखेली म्हणून नेमिल्ले। हार्वर्ड हांगाच्या वर्ल्ड रिलीजन स्टडी सेंटरात ते सिनियर फेलो आशिल्ले। शिकागो, मॅकगिल, हवाय, व्हिएन्ना अशा संवसारीक मानांकित विद्यापीठात ताणी व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून काम केले। ताणी भारतीय मानसशास्त्राचेर खूप बरी पुस्तकांय बरयल्या। जगातल्या 25 उत्कृष्ट बुद्धिमानापैकी एक म्हणून ले नॉवेल ऑब्झर्वेटरियन या फ्रेंच मासिकावतीन तांचो भोवमान केल्लो। चैत्रपूर्वेची आणि हनुमान जन्मोत्सवाची परब आज पुराय देशभरात व्हडा भक्तीभावान आणि धार्मिक कार्यावांनी मनयतात। हनुमान जन्मोत्सवा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक शुभेच्छा दिल्यात। सोशल मिडियार केल्ल्या पोस्टात मोदी हांणी पवनपुत्राचे स्मरण केला आणि सगळ्या रामभक्तां खातीर सदांच हनुमानाचे समर्पण प्रेरणादायी उरतले अशें म्हळां। परमेश्वराच्या आशीर्वादान विकसित भारताक नवीन उर्जा मेळची अशी आस्त ताणी उक्तायल्या। आयज संवसारीक पुस्तक दीस। दर वर्सा युनायटेड किंगडम आणि आयर्लंडात हो दीस मार्च महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा आयोजित धर्मदाय कार्यावळीचो खरो दीस। ह्या दिसा निमतान ह्या देशांनी शिक्षण घेवपी प्रत्येक भुरग्याक पुस्तकाचेर खर्च करपाक एक व्हाउचर दितात। ही कार्यावळ पयली युकेत 1998 वर्सा केल्ली। देखून ह्या दिसाक व्हडा प्रमाणात मनोचे म्हण युनेस्कोन 23 एप्रील हो दीस वाचन, प्रकाशन आणि कॉपीरायटाक उर्बा दिवपाक ह्या दिसाचे संवसारीक पुस्तक दीस म्हणून मनोवपाचे थारायले। पूण आयच्या युगात भुरग्यांक पुस्तकां परस संगणक आणि मोबायलाच्या विळख्यात चड आशिल्ली नदरेक येतात। पण अजूनही या काळात पुस्तकां वाचपाक गोळी आणि रुची आशिल्ली तरणी पिळगी आसा असे तज्ञ म्हणतात। देखून ल्हानपणासावन भुरग्यां मदीं वाचनाची गोडी लावप खूप गरजेचें थारता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. विद्यार्थ्यांक येता 5वी ते 10वी मेरेन शिश्यवृत्ती दिवपाची तजवीज आशिल्ली प्रत्नसोद परिक्षा अंदू आयतारा 28 एप्रिलाक जातली. अंदू 4वी ते 5वीक वचपी 3377 विद्यार्थी ह्या परिक्षेक बसतले. दर एकी म्हालात परिक्षेचें केंद्र आसा. राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळातर्फे ही परिक्षा जाता. दर एकी म्हालातल्यान 40 विद्यार्थ्यांची परिक्षेतल्या गुणांचेर आधारित निवड जाता. शारी गांवगिरे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ह्या गटातल्या विद्यार्थ्यां खातीर राखीव आसा. 28 एप्रिलाक सकाळी 10 ते 12 ह्या वेळार परिक्षा जातली. भाषा गणित आनी परिसर अभ्यास मेळून 100 गुणांचो पेपर आसतलो. दिवचल म्हालात सरकारी विद्यालय आनी अवर लेडी ऑफ ग्रेस बार्देसात जीएस आमोणकर विद्या मंदीर पेडण्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय आनी भगवती विद्यालय सत्तरीत सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय वाळपय आनी सरकारी प्राथमिक विद्यालय वाळपय तिसवाडी हेडगेवार विद्यालय फोण्या आल्मेदा विद्यालय आनी सरकारी विद्यालय सदर साश्टेत महिला नूतन मडगांव सांगे मिरेकल विद्यालय काणकोणा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय मस्तीमळ केपे हांगा सर्वोदय विद्यालय कुरचोडे धारबांदोडा आनंदीबाई मराठी विद्यामंदीर तर मुरगांवा सेंट जोसफ विद्यालय वास्को ह्या थळांचेर परिक्षा जातल्यो. भारतीय घटने आड वक्तव्य करपी दक्षिण गोंय लोकसभे खातीर काँग्रेस पक्षाचो उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांचे आड वेंचणूक आयोगान खर कारवाय करपाची मागणी मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांणी केल्या. वास्कोना खबराकारांकडे उलयतना आमोणकर हांणी म्हळां की कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी आपल्याला प्रचार करताना भारतीय घटनेच्या संदर्भात आक्षेप घेवपासारखे वक्तव्य केला. जो मनशान कॅप्टन म्हणून भारतीय नौदळान रावून देशसेवा केल्या तोच मनीस आयज भारतीय घटनेचेर बोट दवरता ही सामकी लजेची गजाल आसा. भारतीय जनता पक्षान वेंचणूक आयोगाकडेन कागाळ केल्ली आसा तेन्ना वेंचणूक आयोगान हाची दखल घेवन कारवाय करपाची मागणी मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांणी केल्या. डीजीसीए म्हळ्यार नागरी विमान येरादारी महासंचालनालयान 12 वर्सां मेरेनच्या भुरग्यांक त्याच पीएनआरचेर प्रवास करपी तांच्या पालका वांगडा वा तांचे पालकत्व आशिल्ल्या व्यक्ती वांगडाच बसपाची सुवात दिवपाची खात्री करची अशें सगळ्या विमान कंपन्यांक सांगला. डीजीसीएच्या विधानाप्रमाण 12 वर्सांपरस कमी वयाच्या भुरग्यांक तांचे पालक वा पालकत्व आशिल्ल्या व्यक्तींबरोबर बसोवंक नाशिल्ल्याची कितलीशीच उदाहरणां तांच्या निदर्शनात आयली. देखून सध्याच्या हवाई येरादारी परिपत्रकात फावो तो बदल केला अशें डीजीसीएन म्हळां. म्हयन्यातल्यान एकदा तरी आधार बँकिंगात पैशांचे व्यवहार अनिवार्य करपाचो दावो केंद्र सरकारान भायर आयला. हो दावो फटीचो आसा अशें सांगून पीआयबीच्या फास्ट चॅक युनिटान भारतीय रिझर्व्ह बँकेन लोकांक दर म्हयन्याक आधार वापरूनच पैशांचो व्यवहार करचो पडटलो हे अनिवार्य केला ह्या म्हायतीचो पुरायपणान खंडन केला आनी ती चुकीची आसा अशें म्हळां. आधाराशिवाय जर पैशांचो व्यवहार केलो तर आधार व्यवहार सुविधा लॉक जातली हो दावो तांणी भायर आयला आनी तशें जावचें ना अशें म्हळां. सेवा सक्रीय दवरपाक दर म्हयन्याक अनिवार्य आधार सक्षम पेमेंट सिस्टम म्हळ्यार एईपीएस व्यवहारा खातीर खातेदारकांक असली कसलीच मार्गदर्शक तत्वां जारी करूंक ना अशी पीआयबीन स्पष्ट केला. एनपीसीआयन खंयच्याच परिपत्रकावरवी एईपीएस व्यवहारां खातीर बँक खात्याकडेन मोबायल लिंक करप अनिवार्य केल्ले ना. गोंय फुटबॉल संघटनेन आयोजीत केल्ले प्रो लीग फुटबॉल खेळात पॅक्स ऑफ नागोवान वास्को स्पोर्ट्स क्लबाक 2-1 अशा गोल फरकान हारयले. मॅच बाणावलीच्या साग मैदानाची झाली. पॅक्स ऑफ नागोवा वतीन शुभट परेरान पहिल्या अर्धात गोल केलो जाल्यार 17व्या मिनटाक चेडेल फर्नांडीसान वास्को वतीन बरोबरीचो गोल केलो. ते उपरांत इंजुरी टायमात बदली खेळगडो भिवन डिवेलन गोल करून पॅक्स ऑफ नागोवाचे जैत निश्चित केले. ह्या जैताक पॅक्स ऑफ नागोवाचे 23 मॅचीतल्यान 44 गुण जाल्यात आनी तो गुण तकट्यात दुसऱ्या सुवातेर पावला. वास्को क्लबाचे 22 गुण आसात. रायझिंग स्टार्स ऑफ अंत्रुज वतीन कॉर्पोरेट आनी प्रोफेशनल लीग पयली लेदर बॉल क्रिकेट सर्त परवळीच्या जीसीए अकादमीच्या मैदानाचेर 27 एप्रील सावन सुरू जातली. सर्तीच्या आयोजनाची माहिती रायझिंग स्टार्स ऑफ अंत्रुजान सचिव प्रसन्न कामत आनी वांगडी गौरीश लोट्टीकार हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. जैतिवंत तशेंच उत्कृश्ट कामगिरी करपी खेळगड्याक आकर्षक करंडक भेटयतले. सर्तीत एमआरएफ क्रिकेटर्स क्लब कॉमस्कोप क्रिकेटर्स पर्सिस्टंट स्ट्रायकर्स चार्टर्ड चॅलेंजर्स लिगल लायन्स आनी कन्स्ट्रक्शन सुप्रिमसी अशे वट्ट स पंगड वांटो घेतले. फुडले 4 दीस पूर्व भारतात उष्णतेचे ल्हार कायम उरतले आनी बुधवार सावन कांय प्रदेशाच्या अनेक वाठारात विस्तार जावपाची शक्यताय भारतीय हवामान विभाग म्हळ्यार आयएमडीन उक्तले. उष्णतेचे ल्हार येवन ते वाडपाची शक्यता आसा आनी गंगेच्या पश्चिम बंगालच्या कांय दुर्गम वाठारांनी ते ल्हार उरपाचो अदमास आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. परराष्ट्र मंत्रालयान जारी केलो गोंय दमण आनी दिवा खातीर रद्दीकरण आदेश. गोंय शालांत मंडळाची 12वीची पुरवण परिक्षा 16 मे सावन फामाद मनोविश्लेषक आनी साहित्यकार सुधीर कक्कर हांकां मरण. आयज हनुमान जल्मोत्सवाची परब व्हडा भक्तीभावान मनयली, तशेंच आयज संवसारीक पुस्तक दिसूय मनयलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.